இருபது சோடும் சுற்றுலா நாயி டப்பா. அசுன் தரி ரூல் சோடும் சுற்றுலா நாயி டப்பா. अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा. आणि अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. आमच्या देखील मनी आले चांदण्याचे पूर. आम्हालाही दिसल्या शम्मान शम्याचे नूर.
आमच्या देखील मनी आले चांदण्याचे पूर. आम्हालाही दिसल्या शम्मान शम्याचे नूर.
अजून तरी परवाना हा शम्मे पासून दूर.
अजून तरी परवाना हा शम्मे पासून दूर.
मैत्रिणीच्या लग्ना गेलो.
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालून काळा छब्बा. मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालून काळा छब्बा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा.
कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी. कुणी ओठांची नाजूक अस्त्रे वापरली हुकमी.
कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी. कुणी ओठांची नाजूक अस्त्रे वापरली हुकमी.
अनशब्दांचे जांभरोने पाजिले कोणी.
अनशब्दांचे जांभरोने पाजिले कोणी.
मैखान्यातही स्मरले आम्हा. मैखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा. मैखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा. आणि अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा.
कधी गोडीने गाऊ गेलो जोडीने गाणी. रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुल्या वाणी.
कधी गोडीने गाऊ गेलो जोडीने गाणी. रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुल्या वाणी.
सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी.
सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी.
अजून तरी सुटला नाही.
अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा. अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा.
रोखून हे धरते वाटा देती हक्का तरी पाऊल अडखळते.
कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते वाटा देती हक्का तरी पाऊल अडखळते.
कुठल्या शब्देसाठी माझी उंजळ थरथरते.
कुठल्या शब्देसाठी माझी उंजळ थरथरते.
मोहाहून ही मोहक माझी. मोहाहून ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा. मोहाहून ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. अजून तरी रूल सोडून सुटला नाही डब्बा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा. अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा.